हेलो, हाँ गुड आफ्टरनून सर, परांसिस किम से वैभव बात कर रहा हूँ। आपको नंबर दिया था मैंने स्वप्न सम्राट के लिए, आपने पूछताछ की थी, तो आपने विजिट किया था क्या सर? तो कधी करणार आहे सर, काय म्हणजे कळू शकतं का मला? किंवा त्यांना कॉल वगैरे केलता का त्यांना? हा सर, हॅलो,
केव्हा प्रभात रोडला बघते मी?
हा
लोकेशन माहिती करून घेत
होतो। ओके, हा
दिसली मला ठिकाण, मी बघितली।
ओके, मग नको आहे का तुम्हाला तिथे? ओके, थँक्यू सर।